ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखरेच्या किमती कमी करण्याच्या दिशेनं इंडोनेशियाचे प्रयत्न. कोरोनाच्या प्रकोपामुळे साखर आयातीमध्ये झालेला उशीर आणि कमी पुरवठ्यामुळे इंडोनेशियामध्ये साखरेच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक नाराज आहेत. साखरेच्या किमतींचा मुद्दा मार्गस्थ करण्यासाठी इंडोनेशिया सरकारनं नियमावली सक्तीची केली आहे. बुधवारी जकार्तामध्ये आर्थिक मुद्द्याबाबतचे समन्वयक मंत्री एअरलांगा हार्टेट्रो यांनी सांगितलं की सरकार घरगुती बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योगांना देण्यात आलेला साखर कोटा रिटेल मार्केटमध्ये डायव्हर्ट करत आहे. काही पुरवठादार देशांमध्ये लॉकडाऊनमुळे साखरेच्या शिपमेंटमध्ये विलंब झाला आहे. अत्याधिक साखर किमतींमुळे चिंतेत असणारे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी बुधवारी मंत्रिमंडळाला पावलं उचलण्यास सांगितलं आहे. विडोडो यांनी सांगितलं की किमती वाढल्यानं ग्राहकांचं नुकसान होत आहे. इंडोनेशियामध्ये साखरेच्या रिटेल किमती जवळपास 4 वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. थायलंडमध्ये कमी पीक आणि भारतात राष्ट्रव्यापी लॉकडाऊनमुळे इंडोनेशियाला साखर आयातीमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अमेरिकी कृषी विभागानुसार इंडोनेशियाची साखर आयात 4.65 मिलियन टन होऊ शकते, जी 1 वर्षापूर्वी 4.3 मिलियन टन होती.